नमस्कार. मेतकूट पॉडकास्टच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. मागे एका एपिसोडमध्ये आपण बोललो होतो की शिक्षण पद्धती म्हणजे काय, शिकायचं म्हणजे काय, शिकलेलं खरंच उपयोगी पडतं का, शिकण्यात आपण फार वर्ष वाया घालवतो का, आणि बरं एवढं सगळं शिकलं तर त्याचं पुढे पोटा पाडण्यासाठी खरंच उपयोग होतो का ते जाऊ द्या. काळ इतका झपाट्याने बदलतोय की आज शिकलेलं पुढे चालून तेच कामाला येईल का नाही माहित नाही. त्याच्यामुळे स्वतःचं स्किल सतत अप टू डेट ठेवायला लागतं, त्याच्यासाठी धडपड करायला लागते. सर्वसाधारणपणे करिअरचा विचार आपण साधारण 10वी 12वीत करायला लागतो, जेव्हा कुठली साईड निवडू असं आपण विचार करतो, किंवा लोक विचारायला लागतात अरे पुढे चालून काय होणारेस तू, कशाला सध्या डिमांड आहे, कशाला स्कोप आहे, आपण एकमेकांना विचारतो, मित्रांकडून माहिती घेतो. पण कधी कधी काय होतं की योग्य माहिती मिळत नाही, योग्य काउन्सिलिंग मिळत नाही, स्वतःचे काहीतरी विचार असतात जे जगाशी सुसंगत नसतात, तर यातनं खूप कन्फ्युजन निर्माण होतं आणि कदाचित चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. मग पुढे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जी धडपड आहे ती खूप जास्ती वाढते. त्यामुळे योग्य वेळेस योग्य व्यक्तीकडून योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपला पाया पक्का होऊ शकतो करिअरसाठी. पण हा काळच असा असतो की 17-18 वर्षाचा मुलगा मुलगी जेव्हा हे सगळं विचार करायला लागतो तेव्हा गोंधळून जाणं साहजिक आहे. असाच एक मुलगा केतन देशपांडे, ज्यांनी आपल्या 12वी झाल्यानंतर त्याला पुढच्या प्रवेश घेण्यासाठी जे काही त्याला कन्फ्युजन झालं, मनस्ताप झाला, त्यातनं त्यांनी धडा घेतला आणि तो विडा उचलला की असं फ्रस्ट्रेशन दुसऱ्याला येऊ नये यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार. म्हणून वयाच्या अगदी 19व्या वर्षी केतननी फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्ह फ्युएल ही एनजीओ स्थापन केली आणि त्यांनी या संस्थेच्या मार्फत अनेकांना करिअर काउन्सिलिंग गायडन्स द्यायला चालू केली आणि जवळजवळ 85,000 मुलांना स्किल बेस्ड ट्रेनिंग देऊन त्यांना नोकरीला लावलेलं आहे. आणि तो फक्त हे भारताच्या कानाकोपऱ्यातच करतो असं नाही, त्याचा आता कार्य भारताबाहेरही वाखणलं जाऊ लागलंय. जगात अत्यंत मानाची समजली जाणारी अशोका फेलोशिप केतनला मिळालेली आहे. एवढंच नाही तर युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजमध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीवर रिसर्च करण्यासाठी केतनला पावटे फेलोशिप पण मिळालेली आहे. भारतातल्या जवळजवळ प्रत्येक राज्यातल्या शिक्षण मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी केतनच्या कामाची दखल घेतली आहे आणि त्याच्यासोबत ते काम करण्यात कायम उत्सुक असतात. एवढेच नाही तर AICTE, नीती आयोग आणि देशातल्या आणि परदेशातल्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्यासोबत सुद्धा केतननी अगदी मोठमोठ्याने प्रोजेक्ट केलेले आहेत. एवढेच नाही तर भारतातल्या कित्येक नावाजलेल्या उद्योग संस्थांसोबत केतननी त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून लाखो मुलांना करिअर काउन्सिलिंग आणि कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मनोबल दिलं आहे. आता या सगळ्यात पुढचं पाऊल म्हणजे केतन आता स्वतःची एक युनिव्हर्सिटी काढतोय पुण्यात, फ्युएल स्किल बेस्ड युनिव्हर्सिटी. असा हा केतन जो लाखो कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरलेला आहे आज आपल्यासोबत गप्पा मारायला मेतकूटच्या ह्या भागात आलेला आहे. तर केतन काय म्हणतो, कसा आहेस?
बस मजेत, थँक्यू. आणि तुम्ही सगळ्यांनी एक चांगली गप्पा मारण्याची संधी दिली आणि माझ्याबद्दल आणि माझ्या संस्था फ्युएल बद्दल सगळ्यांना माहिती सांगण्यास मी आतुर आहे. आपल्या प्रश्नांच्या आणि ह्या गप्पांबद्दल नक्कीच आय लुक फॉरवर्ड.
तर केतन, सगळ्यात पहिले मला सांग तू, म्हणजे मी जसं मला माहित आहे तू 19व्या वर्षी हे फ्युएल एनजीओ चालू केलं, तर त्याच्या मागची काय प्रेरणा होती, कुठून हे सगळं तुला सुचलं आणि काय कसा प्रवास आहे आतापर्यंत त्याचा?
हो, अगदी म्हणजे मला आठवतं 2007 साल होत ते आणि वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा आणि परीक्षा देण्यासाठी मी पुण्यात आलो होतो आणि अशाच एखाद्या परीक्षेचा माझा फॉर्म मिस झाला होता. मला तो ऍप्लिकेशन जी डेडलाईन मिस झाली होती आणि त्यामुळे मी त्या परीक्षेला बसू शकलो नव्हतो आणि मला असं खूप एकदा वाटलं की मी एवढ्या शहरात असून मला जर असं होत असेल तर माझ्या सगळ्या ग्रामीण भागातल्या मित्रांना ते कसं होईल, कशा प्रवेश परीक्षांची माहिती मिळेल. आणि हा एक प्रश्न पडल्यामुळे मी एक पुस्तक लिहिलं आणि त्यावेळेस आपले राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम हे लहान मुलांना आणि युवकांना भेटण्यासाठी नेहमीच आतुर असायचे. म्हणून हे पुस्तक मी माजी राष्ट्रपती डॉक्टर कलाम साहेबांना पाठवलं आणि त्यांनी त्याची दखल घेतली आणि त्या दखल घेतल्यानंतर त्यांना हा सगळा विषय मी ते पुण्यात जेव्हा आले तेव्हा भेटायची मला संधी मिळाली आणि हा विषय त्यांना सगळा समजवला आणि मग त्याचं सगळं प्रेस आणि न्यूज कव्हरेज मध्ये सगळं लिहून आलं आणि मग तो एक प्रवास सुरू झाला. असं वाटलं नव्हतं की ही संस्था होईल आणि नंतर पुढे जाऊन एवढं सगळं कार्य करेल, पण प्राथमिकता यूथ एम्पॉवरमेंट किंवा यूथ स्टुडंट ऍक्टिव्हिझम असं आपण म्हणू शकतो, त्यातनं ही ऍक्टिव्हिटी सुरू झाली. आणि नंतर नंतर लक्षात आलं की ह्याची व्याप्ती आणि ह्याचं सगळं काम करण्याची खूप गरज आहे. आणि मग आम्ही सगळे मित्र लोक म्हणून फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाईफ असं त्याचं नाव ठेवलं, फ्युएल, जेणेकरून आपण सगळ्या ग्रामीण भागात ही सगळी माहिती देण्याचं काम करू. तसं स्वयंसेवकांनी मिळून सुरुवातीला हे कार्य सुरू करण्याचं ठरवलं आणि मग पुढे पुढे याचं रूपांतर होऊन गेलं.
म्हणजे पुढच्या स्टेप मागचा शहाणा, तर मागच्यानी शहाणा होईल का नाही याची काळजी तू स्वतः घेतली, तुला ठेच लागली म्हणून. तर हे अगदी म्हणजे अगदी वाखाणण्यासारखं आहे. तर कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात रे, म्हणजे कुठे तुला वाटलं की त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे, आणि तू तुला जेव्हा अनुभव आला हा 2007 मध्ये आणि आज आता 2021 संपत आलाय, तर त्यात काही फरक पडलाय का? तुला वाटतं का की सोशल मीडियामुळे किंवा इंटरनेटमुळे मुलांना आता ही माहिती सहज उपलब्ध होतीये का अजूनही ते चाच पडताय त्याच्यासाठी?
म्हणजे खूप मोठा डिजिटल डिवाइड तर अजूनही आहे, आणि आता तर कोविडमुळे तर ऍक्सेस ऑफ इंटरनेट आणि ऍक्सेस ऑफ हँडसेट्स या दोन वेगळ्या इंडियामध्ये आपण आहोत अजूनही. पण प्राथमिकता ज्याला खूप माहिती आहे तोही कन्फ्यूज आहे की नेमकी कुठली माहिती वापरायची त्यावेळेस, आणि ज्याला काहीच माहिती नाही आहे त्याला पण माहितीचा अभाव आहे. म्हणजे अशा दोन प्रकारच्या युवकांमध्ये आम्ही सध्या काम करत आहोत. आणि असं नाहीये की फक्त ग्रामीण भागातल्याच मुलांना माहिती नाहीये म्हणून त्यांचं करिअर किंवा स्किल डेव्हलपमेंट होत नाहीये. अगदी शहरी भागातले सगळे चांगले घरातले मुलं असतील तरी पण त्यांना स्कॉलरशिपची माहिती नसते, प्रवेश परीक्षेचे फॉर्म कसे भरायचे माहीत नसतात, कोणत्या स्किल्स करायच्या ते माहीत नसतं, कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कुठल्या ब्रांचेसमध्ये कसं करायचं, मग कॅम्पस प्लेसमेंट कशा करायच्या, इंटरव्ह्यूज कसं द्यायचं, अगदी ह्या सोप्या गोष्टी सुद्धा माहिती अभावे माहीत नसतात. आणि बऱ्याचदा अनऑर्गनाइज गोष्टीवर माहिती उपलब्ध असते, जसं आपले मित्र किंवा सिनियर्स, यावर फार अवलंबून आता राहता येत नाही कारण की वेगवेगळे सोर्सेस आणि इंटरनेटचे इन्फॉर्मेशन प्रचंड झाली आहे. त्यातनं कस्टमाइज करून आपल्याला लागणारी माहिती कशी वापरायची हा पण एक खूप मोठा अभाव आहे. त्याचप्रमाणे स्किल डेव्हलपमेंटमध्ये कोणत्या स्किल्स आपण केल्या जेणेकरून आपल्याला जॉब्स मिळतील, किंवा आपण काहीतरी असं शिकतोय ज्याच्यातनं नंतर पुढे आपल्याला संधीच मिळणार नाही, असे पण अनेक विद्यार्थी मी सध्या बघतोय. नंतर आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे आपण कुठला तरी असा कोर्स निवडला की जी फीजच आपल्याला परवडणार नसेल, असे पण मुली मुलं दोघेही आम्ही बघतोय की ज्यांच्याकडे खूप टॅलेंट आहे, क्षमता आहे, पण प्लॅटफॉर्मची गरज असते, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही काम करतोय.
तर यांच्यापर्यंत तू कसा पोहोचतोस आणि कशा प्रकारचे तुझे प्रोजेक्ट असतात? कारण यातलं बरंचसं तू कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जे आहेत बऱ्याचशा ऑर्गनायझेशन घेतात, त्यांच्या सोबत तू काम करतोस, तर हे कसं पोहोचतोस या मुलांपर्यंत आणि तुझं हे म्हणजे एखादं उदाहरण देऊन सांग की आम्हाला.
हो, आणि सागर चांगला प्रश्न विचारला. अगदी सीएसआरचा जेव्हा कायदा आपल्या भारत देशात आला 2014 साली, तोपर्यंत तर आपण वेगवेगळ्या माध्यमातूनच व्हॉलेंटरीली हे सगळं काम करत होतो. पण जेव्हा सामाजिक जाणीव निधी उपलब्ध सुरू व्हायला लागला सामाजिक संस्थेसाठी 2014 सालीपासून, तेव्हापासून फ्युएलने अगदी अग्रेसिव्हली या गोष्टींमध्ये काम करायचं ठरवलं. आणि आम्ही आता सध्या वेगवेगळ्या चांगल्या नावाजलेल्या कंपन्यांबरोबर स्किल डेव्हलपमेंट, करिअर काउन्सिलिंग आणि अकॅडमिक कोचिंग असे प्रोग्राम्स रन करतो. आणि ह्या प्रोग्राम्समध्ये उदाहरणार्थ एका आयटी कंपनी बरोबर आम्ही काम करतो आणि मुलांना आणि मुलींना, खास करून मुलींना, जावा, कोर जावा शिकवतो. आणि ह्या कोर टायर 2 आणि टायर 3 कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मुली असतात, त्यांना हा सिलेबस माहीत नसतो या ह्याच्यातल्या संध्या माहीत नसतात, त्यांना आम्ही ह्या सगळ्या ट्रेनिंग देतो. त्यांना आम्ही सॉफ्ट स्किल ट्रेनिंग देतो, लिंक्डइन प्रोफाईल कशी बनवायची त्यापासून शिकवतो, आणि मग त्यांना सर्टिफिकेशन करून देतो, आणि मग जॉब फेअर्स घेऊन ह्या कंपन्या त्यांना ऍब्झॉर्ब करतात. अशा रीते त्यांचा म्हणजे अगदी पॉवर्टीमधनं ते बाहेर येतात लाईफ सायकलमधनं. आणि मी अगदी उदाहरण सांगतो की परवाच अहमदनगरमधली आमची एक स्टुडंट आहे, तिला 97 परसेंटाइल पडले. ती अगदी म्हणजे 1 बाय 1 बेडरूम मध्ये ती राहत असेल आणि फक्त आईच आहे, वडील नाही आहेत तिला. आणि ती आता कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला तिला ऍडमिशन मिळाली. म्हणजे अक्षरशः त्या सायकल ऑफ पॉवर्टी मधनं ती बाहेर आली आणि
बरोबर
आता स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा प्रयत्न करते. तर हे सगळं सीएसआर मधनं शक्य झालं कारण की आपल्याला त्याप्रमाणे निधी आणि तो एक कार्यक्रम करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. त्याचबरोबर सीएसआरना पण चांगल्या संस्था ज्यांचं इम्प्लिमेंटेशन स्ट्रेंथ आहे, ज्यांना इम्पॅक्ट करता येतो ग्रास रूट्स वर, अशा सगळ्या संस्थेचं आयडेंटिफिकेशन मध्ये पण फ्युएल पुढे होत गेलं. आणि आता मला सांगण्यास आनंद आहे की सुमारे 85,000 मुलांना आपण स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग दिलंय आणि त्यातनं जवळजवळ 70,000 मुलांना स्वतःच्या पायावर जॉब्स मिळालेत. 80 ते 100 पट त्यांचं अॅन्युअल इन्कम वाढलंय फॅमिलीचं आणि ते स्वतः आता जॉब्स करतायत. असा सगळा प्रकार होऊ शकला.
बरोबर. आणि हे तुझं पूर्ण भारतभर चालतात प्रोजेक्ट हे मला माहिती आहे, पण मी आता वाचत होतो तुझे भारताबाहेर पण सुरू झालेले आहेत प्रोजेक्ट. तर मला भारतातलं आणि भारताबाहेरचं दोन्ही सांगणं, म्हणजे कुठे कुठे मला माहिती आहे तू इंडियन आर्मी सोबत केलं, महाराष्ट्र पोलिसांसोबत सुद्धा कामं केली आहेस, तर आणि बहुतेक सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत किंवा जाणकारांसोबत मी तुझे कामाची माहिती वाचलेली आहे, फोटो पाहिलेले आहेत. तर त्याबद्दल सांग तू कुठल्या कुठल्या राज्यात कामं केली आहेत, कुठल्या देशांमध्ये कामं केली आहेत.
हो, आणि अगदी म्हणजे हे जेव्हा आपण करत होतो काम तेव्हा कुठल्या युवकांसोबत काम केलं पाहिजे हा प्रश्न नेहमी विचारला जायचा. मग त्यात आर्मीचे मुलं आहेत, म्हणजे सोल्जर्स, म्हणजे आपले सोल्जर्स जे बॉर्डर्सवर फाईट करतात त्यांच्या फॅमिलीचं जर मोरॅल आपण बूस्ट करू शकलो, त्यांना करिअर काउन्सिलिंग, त्यांना स्किल डेव्हलपमेंट दिलं, तर त्याचा इम्पॅक्ट किती मोठा होऊ शकतो हे मला आपल्या देशाच्या संरक्षण मंत्र्यांशी जेव्हा मी भेटलो आणि त्यांनी मला त्यावेळेस मनोहर पर्रिकर साहेबांनी सांगितलं की हे तू सगळं केलं पाहिजे. आणि त्या प्रेरणेतनं आम्ही सगळ्या आर्मी पब्लिक स्कूल्समध्ये जवानांच्या मुलांसाठी काम करण्याची सुरुवात केली. असंच आम्ही पोलिसांच्या मुलांसाठी किंवा फ्रंटलाईन हेल्थ केअर वर्कर्सच्या चिल्ड्रनसाठी, त्याच्यानंतर इसेन्शियल सर्व्हिस मधल्या लोकांसाठी असं आम्ही काम करत गेलो. आणि हे काम आवडल्यानंतर ह्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्याज होत्या ज्यांना सीएसआर भारतात देताना ते आपलं काम बघत होते आणि ग्लोबल स्तरावर ह्याचा प्रचार होत होता, म्हणून ह्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी आम्हाला दुसऱ्या देशात पण तुम्ही हे काम करू शकता का अशी विचारणा केली. आणि आम्ही काही सुरुवात केली युगांडामध्ये, आफ्रिकामध्ये आम्ही सुरुवात केली, त्यानंतर इंडोनेशियामध्ये आम्ही सुरुवात केली, मलेशियन युथ बरोबर काम करण्याची सुरुवात केली. आणि एवढंच नाही तर आता आम्ही एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन झालो आहोत. आमचं कंटेंट, आमचं ट्रेनिंग आणि आमचे रिसोर्सेस हे बाकीच्या देशातल्या ज्या ऑर्गनायझेशन ह्या क्षेत्रात काम करतायत ते पण आमचा वापर करायला लागले. तर सुमारे 26 देशांमध्ये वेगवेगळ्या कॉर्पोरेटच्या माध्यमातून आमचं काम आता सुरू झालेलं आहे.
बढिया. तर म्हणजे 2007 साली हे तुझं चालू झालं आणि आता इतक्या 10-12 वर्षात तू इतकी झेप घेतली ते खरंच कौतुकास्पद आहे.
मला असं एक राहून मला वाटतं की एक मी पण माझी एक छोटी एनजीओ चालवतो की जी मुलांच्या शिक्षणासाठी काम करते आणि ज्या मुलांना शाळेमध्ये प्रवेश मिळतोच असं नाही वगैरे. इनफॅक्ट मला आता असंच तुझं ऐकता ऐकता आणि इनफॅक्ट तुझी फ्युएलची वेबसाईट बघताना आठवलं की कदाचित आपण 2010-11 सुमार काळात आपण कदाचित भेटलो पण असू, कारण दिस नेम रिंग्स अ बेल. माझा एक मित्र होता, एक सागर लड्डा आहे, म्हणजे आय थिंक ही वॉज पार्ट ऑफ पॉईंट ऑफ टाइम. सागरने मला बोलवलं पण होतं तिथे की कारण त्यावेळेस आम्ही कुठल्या बस्तीमध्ये जाऊन लहान मुलांना शिकवायचा वगैरे प्रयत्न करत होतो तिथे. आणि तेव्हापासून मला तुम्हाला राहून असं वाटतं की हे जे काय तुम्ही जादाच जे काम करता ना की जे शाळेमध्ये होत नाही किंवा कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये होत नाही, कॉलेजमध्ये होत नाही, कधी असं वाटतं का की हा कदाचित शाळा किंवा एकूणच अभ्यासक्रम किंवा शिकवण्याची पद्धत याच्यामध्येच हा बदल घडायची गरज आहे की म्हणजे की आपण जे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे शिकतो जशा प्रकारे शिकतो किंवा शाळा कॉलेज कडून जी प्रकारची मेहनत घेतली जाते की त्या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला तो पुढे काय व्हावं किंवा कसं व्हायसाठी तिथे काहीतरी कमी पडते असं वाटतं का की तुला असं वाटतं का की मे बी तिथेच काहीतरी तिथे पण काहीतरी काम व्हायची गरज आहे की इज दॅट अ टू हार्डर प्रॉब्लेम टू सॉल्व्ह.
अगदी रोहित, आणि स्मॉल वर्ल्ड म्हणता येईल आणि तुम्ही जे नाव घेतले आणि आय थिंक परसिस्टंटचे आनंद देशपांडे त्यावेळेस आम्हाला सपोर्ट करायचे आणि आय थिंक ते सगळं कॅक्टस सागरचा परिचय होता आमचा. पण अर्थात तुम्ही एक महत्वाचा प्रश्न विचारला की स्कूल लेवलवर आपण कशा रीतीने हे काम करू शकतो किंवा त्याच्यात ग्रासरूटला चेंजेस कसे करू शकतो. माझा जो अनुभव आहे की आपले जे शिक्षक आहेत किंवा विद्यार्थी आहेत ते खूप कमी रिसोर्सेस मध्ये जेवढं काही शक्य आहे ते करतायत, पण ज्या झपाट्याने जॉब मार्केटच्या रिक्वायरमेंट्स आणि स्किल रिक्वायरमेंट्स होत आहेत वर्सेस त्यांना असणारे सगळे साधनं आणि गव्हर्नमेंट रेग्युलेशनचा अभाव, ह्यामुळे कुठेतरी त्यांना सिस्टमॅटिक चेंज करणं थोडस चॅलेंजिंग आहे. पण अनेक संस्था यात पण काम करतायत आणि ते पण चांगलं काम करतायत. पण प्राथमिकता हायर एज्युकेशन मध्ये आणि स्कूल एज्युकेशन मध्ये इतकं काही करण्यासारखं आहे. स्टेम आहे किंवा आपल्या भारत देशाने आता अटल टिंकरिंग लॅब्स उभा केलेले आहेत ज्याच्यात आम्ही काम करतोय, ज्यातनं स्टेम लर्निंग होईल विद्यार्थ्यांचं, असं सगळं करायचा प्रयत्न करतोय. पण शिक्षक कोण होत आहे आणि कोण शिकवेल त्यांना, आय थिंक तिथेच सगळ्यात मोठा क्वालिटी चॅलेंज आहे. कोण टीचर होतं, आजकाल किती विद्यार्थी पुन्हा जाऊन तयार आहेत की मी शिक्षक होईल आणि मी आय विल गिव्ह सर्व्हिस. सर जसं कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस किंवा नॅशनल सर्व्हिस आहे तशा टीचरची नॅशनल सर्व्हिसची गरज आहे, जेणेकरून कॉर्पोरेट्स मधले सर्व प्रोफेशनल 2 वर्ष तरी शाळेमध्ये टीचिंग करतील का. असं काहीतरी इनोव्हेशन जर काही घडलं तर ती क्वालिटी इम्प्रूव्हमेंट होण्याचे चान्सेस आहेत. पण अर्थात टीचिंगला आपण सगळ्यात शेवटचं ऑक्युपेशन बघितला जातो, काही झालं नाही तर मग मी टीचिंग करेल किंवा शिकवेल, तिथे सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. आणि मग कोचिंग क्लासेस आणि मग सगळी ती जी फॅक्टरी सुरू होते तो पॅटर्न सुरू होतो तो तिथनं मग सुरू होतो.
हा तर म्हणजे क्वालिटी टीचिंग नक्कीच गरजेचं आहे, पण ते शिक्षक सुद्धा जे आहेत ते एका चाकोरीमध्ये त्यांना शिकवायला लागतं, कारण ते एक सिलेबस असतं, एक बोर्ड असतो आणि आपण बघतो सगळ्यांना परीक्षार्थी व्हायचं, विद्यार्थी फार कमी जणांना व्हायचं असतं, कारण परीक्षेत मार्क मिळून कुठेतरी पुढे जायचं असं त्यांना तेवढं माहित असतं. तर हे स्किल बेस्ड लर्निंग जे आहे तर ते त्या बाउंड्री मध्ये राहून म्हणजे त्या सिलेबसच्या, आता तू जसं इंजिनिअरिंग कॉलेजचं सांगितलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असतात पण त्यांना जावा वगैरे काहीतरी शिकवायला लागून त्याचं करिअर कसं बनवायचं हे त्यांना वेगळं शिकायला लागतं, ते त्यांच्या कोर करिक्युलम मध्येच असायला हवं आयडियली, पण ते कदाचित नसेल. तर ते बदलण्यासाठी आपण काय करू शकतो का, ते फक्त सरकारवर सोडायचं नाही? कारण मी हे विचारतोय तुला कारण तू नीती आयोग वगैरे सरकारसोबत सुद्धा काम करतोस. ओके, तर धोरणं ठरवणारी जी मंडळी आहेत ती तुझ्या जवळून पाहण्यातली आहेत, तर त्यांच्या डोक्यात ह्या गोष्टी असतात का? कारण एकीकडे आपण म्हणतो की भारतात आज महिन्याला 1 कोटी जॉब्स निर्माण व्हायला पाहिजे नवीन, तरच लोकांच्या हाती कामं येतील. दुसरीकडे असं दिसतं की ते शिक्षण घ्यायचं जे म्हणजे काहीतरी 12वी करायचं, ग्रॅज्युएशन करायचं, पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घ्यायची, एमपीएससी यूपीएससी करतो असं सांगत वयाची 25-30 गाठायची, पण सगळ्यांनाच ते करिअर असं ग्रास्प होत नाही. तर त्याच्यासाठी फंडामेंटल काय बदल करायला लागतील असं वाटतं तुला?
आय थिंक गव्हर्नमेंटनी किती करावं आणि काय करावं, म्हणजे मी जेवढं डिस्कशन करतो इंटेंट आहे का गव्हर्नमेंटचा सगळं चांगलं होण्यासाठी, तर आहे. म्हणजे एरवी स्किल डेव्हलपमेंटची मिनिस्ट्रीच नव्हती इतक्या वर्ष, आता स्किल डेव्हलपमेंटची मिनिस्ट्री आहे. एज्युकेशन आणि स्किल डेव्हलपमेंट मिनिस्टर 2 वेगळे असायचे, निदान आता 1 मिनिस्टर तर आहे दोन्हीकडे. म्हणजे चेंज होत आहेत का, तर चेंजेस बरेच चांगले होत आहेत आणि जेणेकरून इंटेंट तर गव्हर्नमेंटकडनं दिसतोय. पण हे जे मॅसिव्ह ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे त्याला फक्त गव्हर्नमेंटच करू शकेल असं नाही, प्रायव्हेट प्लेयर्स याच्यातले सगळे तज्ज्ञ मंडळी आणि लीडर्स ह्यांना पण चेंजेस इकोसिस्टीम मध्ये करावे लागणार आहेत. उदाहरणार्थ आत्ता जी आम्ही स्किल युनिव्हर्सिटी पुण्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय, एरवी एकरीमध्ये जागा लागायची युनिव्हर्सिटी करायला, आणि एकरीमध्ये जागा करणारा रिअल इस्टेटचाच कुणीतरी असेल असेच प्लेयर्स असायचे. पण असं न करता आता स्क्वेअर फिटामध्ये आणि तुम्हाला लागणारी जी जागा आहे ती कन्सिडर करून निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे असे चेंजेस होत आहेत, अर्थात बाकी सगळीकडे अजूनही एकर्समध्येच युनिव्हर्सिटीज बनत आहे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की चेंजेस होत आहेत ग्रास रूट्सवर, पण त्याला वेळ लागतोय. टेक्नॉलॉजी पेनिट्रेशन पण इतकं जास्त आहे एकीकडे, आणि एकीकडे खूप ऍक्सेस आणि डिव्हायसेसचा शॉर्टेजचा प्रॉब्लेम आहे. मेडिकल कॉलेज पण खूप चॅलेंजेस आहेत की मेडिकल कॉलेज उभं करण्यासाठी जितकी इन्व्हेस्टमेंट लागते की एज्युकेशन मग कसं अफोर्डेबल होणार, मग तिथनं ती सगळी सुरुवात आहे.
हे तुझं स्किल युनिव्हर्सिटी तू आता काढतोयस पुण्याला, त्याच्याबद्दल थोडं सांग ना नक्की काय संकल्पना आहे आणि हे कसं आम्हाला मूर्त स्वरूपात दिसेल लवकर.
बेसिकली हे मी जेव्हा आम्हाला अशोका फेलोशिप नेटवर्क कडनं जर्मनीला जायचा मौका मिळाला आणि आम्ही तिथे DHBW कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी, जे जर्मनचं ड्युअल डिग्री मॉडेल आहे, त्याचा अभ्यास करायचा जेव्हा संधी मिळाली, त्याच्यातनं ही प्रेरणा मिळाली की शिकता असतानाच त्यांनी कंपनीमध्ये बघावं आणि कंपनीचा जॉब करत असतानाच त्याला एक्सपोजर मिळावं विद्यार्थ्यांना, असा सगळ्या कन्सेप्टवर ही स्किल युनिव्हर्सिटी बिल्ड असेल, जी ऍक्च्युली विद्यार्थ्यांना स्किल रिलेटेड एज्युकेशन देईल आणि त्यात लगेच त्याला एम्प्लॉयमेंट पण मिळेल. म्हणजे अगदी पहिल्या दिवशी त्याला आधी जॉब हातात असेल आणि मग तो शिकायला सुरुवात करेल, अशा पद्धतीने आम्ही त्याचं विजन ठेवलेलं आहे. आणि कंपनींची भागीदारी त्याच्यामध्ये आहे, कंटेंट त्यांचा आहे, डे वन पासून शिक्षक इंडस्ट्री मधले आहेत जे त्याला शिकवणार आहेत आणि रिक्रुटमेंट पण त्याच कंपन्या करणार आहेत. म्हणजे अगदी एंड टू एंड इंडस्ट्री अकॅडमी गॅपच नाही होऊ शकत, कारण की इंडस्ट्रीज ह्याला अडॉप्ट करणार आहे आणि सोबत फॉर्मल डिग्री पण देणार आहे. म्हणजे आपण असं नाही की बॅचलर्स डिग्री मिळणार आहे, मास्टर्स डिग्री मिळणार आहे, जी त्यांना ऍट पार कुठल्याही बॅचलर आणि मास्टर एज्युकेशनला उपलब्ध असणार आहे. तर अशी ही युनिव्हर्सिटी असणार आहे. 5 वर्षात 10,000 मुलांना आम्ही यातनं रीच आउट करणार आहोत आणि पुण्यामध्ये आम्ही ती स्थापित करणार आहोत आणि ग्रामीण भागातल्या मुलांना विशेष प्राधान्य देणार आहोत आणि IT आणि डिजिटल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा दोन फोकस सेक्टर स्किल्सवर आम्ही काम करणार आहोत आणि त्या रीतीने आम्ही सगळे इंडस्ट्री पार्टनरशिप्स केलेले आहेत.
हे फार मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय असं मला वाटतं तुम्ही, कारण हे तू जे म्हणाला एज्युकेशन आणि इंडस्ट्री डिवाइड जो गॅप आहे, की बरेचदा असं दिसतं की ते जेव्हा विद्यार्थी इंटरव्ह्यू द्यायला येतात तर साध्या इलेक्ट्रिकल इंजिनियरला व्होल्टेज आणि करंट मधला फरक माहित नसतो, ही सत्य परिस्थिती आहे आज. तर इंडस्ट्रीज त्याच्यामुळे फ्रस्ट्रेट होताना दिसतात एकीकडे की त्यांना पाहिजे तेवढं बेअर मिनिमम टॅलेंट मिळत नाहीये, तर त्यांना पाहिजे तसं ते व्यवस्थित अडॉप्ट करून घेऊ शकतील असं शिक्षण तुम्ही देताय, तर डेफिनेटली दिस इज ह्यूज लीप फॉरवर्ड.
म्हणाल ना की ग्रामीण भागात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य देते वगैरे, त्यावरनं मला आठवलं की मी काही वर्षापूर्वी मी डॉक्टर अरविंद गुप्तांच्या संपर्कामध्ये होतो जेव्हा ते आयुकामध्ये तिथे होते, तिथे चिल्ड्रन सायन्स सेंटर जेव्हा ते चालवायचे तेव्हा त्यांच्याकडून मला असं हे कायम ऐकायला मिळायचं किंवा ते मुलांसाठी कार्यक्रम करायचे ना, ते फिजिक्स किंवा असे एक्सपेरिमेंटल फिजिक्स दाखवून, त्यांच्याकडनं मी असं ऐकलं होतं की स्कूल्ड मुलांना शिकवण्यापेक्षा अनस्कूल्ड मुलांना जर त्यांनी हे दाखवलं तर त्यांच्याकडे ग्रास्पिंग त्यांचं खूप चांगलं असतं किंवा त्यांना हे या गोष्टी खूप चटकन समजतात. तर इनफॅक्ट मी त्यांना असं विचारलं होतं की तुम्हाला कुठे कार्यक्रम करायला आवडतो, की शाळेमध्ये की कुठल्या झोपडपट्टीमध्ये वगैरे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की जितकी मुलं कमी शाळेला गेली असतील तितकी मला जास्ती मजा येते. तर याचं कारण काय असावं आणि डू यू ऑल्सो सी असा फरक दिसतो का? कारण की हे जेव्हा असं वेन यू सेड की अरे ग्रामीण भागातल्या मुलांना मी प्राधान्य देतो, एक तर त्यांना एक्सपोजर कमी असते हा एक भाग असेलच त्याच्यामध्ये, पण अपार्ट फ्रॉम दॅट हे असं काही दिसतं का की स्कूल पेक्षा अनस्कूल्ड मुलांच्या मध्ये ग्रास्पिंग जरा बरं असतं? किंवा अँड आय थिंक हे कदाचित माझ्या आधीच्या प्रश्नाकडे पण थोडंसं झुकतंय की सध्याचा करिक्युलमच असा आहे का की मे बी आपण जरा वेगळ्या प्रकारचीच म्हणजे आपला नेम चुकला असं टाइप्स असं काय वाटतं का?
नाही, पॉइंट करेक्ट आहे की रुरल स्टुडंट्सना जास्त भूक आहे कारण की त्यांनी त्या ऑपॉर्च्युनिटीज बघितलेल्या नसतात आणि त्यामुळे त्यांना जास्त सक्सेसफुल व्हायची एक आत्म एनर्जी आणि आत्म एक ग्रास्पिंग पॉवर डेव्हलप झालेली असते. आणि अजून एक कारण आहे की लिमिटेड ऑप्शन असतं, त्यामुळे सक्सेस त्याच्यातच मिळवायला पाहिजे. पण तिथे एक चॅलेंज पण मी बघतोय सध्या, एमपीएससीचं जे सगळं भूत होतंय आणि ज्या सुसाईड्स कमिट केल्या जात आहेत युवकांकडनं, अल्टरनेट ऑप्शन्स नाही बघितले जातात. म्हणजे 3-4 लाख विद्यार्थी महाराष्ट्रातनं एका पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेला बसतायत. 1800 ते 2000-3000 जागा आहेत. आणि म्हणजे वास्तव्याला न बघता आपण ह्या कॉम्पिटिशन मध्ये तेवढ्या जागाच नाहीये त्यांना आपण प्रिपेअर करतो, आणि मग अल्टरनेट करिअर्स आपण लक्ष देत नाही. आणि फक्त आपण कुठेतरी तो अधिकारी बघितलेला असतो गावामध्ये, त्याचा रुबाब बघितलेला असतो, रिस्पेक्ट बघितलेला असतो, आणि तेच एक लाईफ आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही असूच शकत नाही असा बघण्याचा दृष्टिकोन पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा बराच झालेला आहे. तो पण बदलायला खूप गरजेचं आहे, कारण की अतिशय म्हणजे जर म्हणजे खूप मोठी एनर्जी आपण वाया घालतोय की जे स्टडी करतायत, रिगरस अटेम्प्ट करतायत, पण ते पास नाही होत, सीट्स लिमिटेड आहेत, कॉम्पिटिशन कमी आहे, पण त्यांना कसं चॅनलाइज करते, त्यांना कसं आपल्याला पब्लिक पॉलिसीच्या ऍडिशनल वेगवेगळ्या करिअर्स मध्ये घेता येईल किंवा एनजीओ मध्ये सोशल सेक्टर मध्ये घेता येईल हे त्यांना समजवणं खूप गरजेचं आहे. हा ग्रामीण भागातला चॅलेंज मी बघतोय. आणि शहरी भागातला मी बघतोय अगदी म्हणजे मला MIT, स्टॅनफोर्ड, केम्ब्रिज अशा विद्यापीठामध्येच जाऊन शिकायचं आहे आणि मी अगदी 10वीपासून त्याची तयारी करणार आहे आणि मी तिकडेच जाणार आहे. हा एक ट्रेंड खूप मी सध्या शहरातल्या इंटरनॅशनल स्कूल्स मध्ये पण बघतोय. या दोन्ही ट्रेंड्सला खूप घातक गोष्टी पण आहेत, प्रोज आणि कॉन्स. त्यामुळे एक अल्टरनेट ऑप्शन्स जे आपल्याला उपलब्ध होऊ शकतात आणि देशासाठी उपयोगी होऊ शकतात हे करणं खूप गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीत. तर तिथे मला तो तुमचा जो क्वेश्चन आहे तो ट्रिकी वाटतोय आन्सर करायला, की हे कसं आपण करू शकतो चेंज.
एक याच्याही पुढची पायरी अशी येते की जी मी बऱ्याच वेळा अशा डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये बघायला मिळते की जिथे जोपर्यंत तुमची सोशल सिक्युरिटी किंवा तुमचं काहीतरी मला जॉब कुठे मिळेल असे हे त्याच्या जो त्याचा अभाव जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला आतमधून एक असेल अर्ज की मला तर काहीतरी करून दाखवलंच पाहिजे वगैरे. पण जेव्हा ती सोशल सिक्युरिटी तुम्हाला मिळालेली असेल की समजा हे फर्स्ट जनरेशनचे जे असतील स्टुडंट्स त्यांना शिकण्यापासून गत्यंतर नाही आहे, पण हे सेकंड किंवा थर्ड जनरेशनचे जे स्टुडंट्स असतील की ज्यांचे आई आजोबांनी वगैरे शिकून कमवून वगैरे ठेवलेलं आहे, त्यांच्यासाठी असं वाटतं का की हे शिक्षण हे आता जरासं डिस्ट्रॅक्शन सारखं आहे की मला हा भाग मला बराचसा अमेरिकेमध्ये किंवा इथल्या उच्चभ्रू लोकांच्या मध्ये दिसतो की शिक्षण शिक्षणामुळेच माझ्या आयुष्यामध्ये भलं होणार आहे असं काही त्यांना वाटत नाही. रादर इनफॅक्ट त्यांना वाटतं की हा तर शिक्षण म्हणजे तर मला अदरवाइज मी आणि काहीतरी कुठेतरी केलं असतं वगैरे.
माझी बऱ्याच वर्ष शिक्षणात गेली त्याऐवजी मी माझ्या आवडीचं काहीतरी वेगळं करू शकलो असतो असा एक ट्रेंड आहे.
असं काही
आहे आहे, कारण की आता ज्या युनिकॉर्न्स ज्या भारतातनं निघतायत आणि त्याचं जे पेपरमध्ये सगळी पब्लिसिटी आणि सेलिब्रेशन होत आहे आणि त्याच्यात अर्थात सगळेजण सांगतात पण आहे की 98% 97% स्टार्टअप फेल होतात पण जे पुढे होतात, तर त्या ट्रेंड मध्ये कुठेतरी ते 97% फेल होतात हे विसरून जातात आणि सेलिब्रेटेड बाहेर येतात. तर त्या ह्याच्यात असा दृष्टिकोन होतो की मला आता एज्युकेशनची गरज नाही, मला जे पाहिजे तेच मी करेल. आणि बरेचसे स्टार्टअप्स किंवा ऑन्टरप्रिनर्स ड्रॉपआउट्स पण असतात, ते पण सेलिब्रेट केलं जातं मीडियामध्ये. तर अशामुळे पण बरेचसे चेंजेस होत आहेत सध्या. पण मला सांगायला आवडेल की काही युनिव्हर्सिटीज आहेत भारतात की ज्यांनी आता अगदी ग्रॅज्युएशन इन स्टार्टअप्स किंवा मास्टर डिग्रीज तुम्ही तुमचं स्टार्टअप बनवा, तुम्हाला एक्झाम काहीच नसेल, तुमची स्टार्टअपची फंडिंग तुम्हाला मिळेल, तुम्ही रेज कराल कॅपिटल, दॅट इज युअर मास्टर डिग्री, असं काही सिस्टीम्स पण सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे ती सिस्टीम्स पण मॅच्युअर होते. आणि मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारला की अशामुळे एज्युकेशनची व्हॅल्यू कमी होते का, तर माझ्या मते आता जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्यामध्ये 1 वर्षामध्ये तुम्ही शिकला तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळू शकतं, 2 वर्ष शिकला तर डिप्लोमा मिळू शकतं आणि 3 वर्ष शिकला तर डिग्री मिळेल. म्हणजे मल्टिपल एंट्री आणि एक्झिट पॉईंट पण आता येत आहेत, त्यामुळे हे अजून चॅलेंज होणार. म्हणजे एखादा मुलगा एका दुसऱ्या कॉलेजमध्ये सर्टिफिकेट करेल आणि दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री करेल असं जे फ्लो असेल ती प्रोसेस अगदी इझी होऊन जाईल. मग खरी कॉम्पिटिशन सुरू होईल की माझ्या मुलाला मी 3 वर्ष कसं टिकवेल डिग्रीच्या, त्यावेळेस मग सगळे इनोव्हेशन निर्माण होतील.
हा सगळ्यात लँडस्केप जसं इव्हॉल्व होतो ना ते बघताना असं खूपच असं वेगळं वाटतं की जेव्हा आपण शिकत होतो आपण जेव्हा आपण जेव्हा शिकून बाहेर पडलो तेव्हा मोबाईल फोन ही गोष्ट दुर्मिळ होती. आता मोबाईल इंडस्ट्री ही $multi-billion इंडस्ट्री झालेली आहे, जी त्यावेळेस अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे आणि हे इतक्या इतक्या झपाट्याने वाढत आहे की आताचे आणि हे आपण बऱ्याचदा बऱ्याचदा बघतो ऐकतो पण की आताची मुलं मुलं जे शिकतायत त्यांना तशा त्यांना कुठल्या संधी मिळणार आहेत पुढे हे आपल्याला माहितीच नाहीये. मग आपण मग कुठले स्किल शिकायचे, कसे शिकायचे, हे सगळा हा सगळाच त्याच्यामधला प्रकार हा वेग जनरली बनून जातो ना. तर त्या ह्याच्यामध्ये असं असं उगीच राहून वाटतं बऱ्याच वेळा की हे कसं करायचं अप्रोच, हा हे सगळं पुढे सोडवायचं कसं, की काय शिकायला पाहिजे, कुठले स्किल मिळाले पाहिजे. तुम्ही समजा पहिल्या जनरेशनचे स्टुडंट असतात की तुमच्या घरामध्ये आणि कुणी शिकलेलं नाहीये, तर तुम्ही मग काय शिकलं पाहिजे. किंवा जर तुमच्याकडे तुम्ही सेकंड थर्ड जनरेशनचे असाल आणि मग तर काय शिकलं पाहिजे, हे प्रश्न जरासे नवीन वाटतात की जे आपण शिकून बाहेर पडताना कदाचित हे प्रश्न आपल्या मनात नव्हतेच. पण आय थिंक यु आर आय थिंक क्लोजर टू दॅट. पण हे समथिंग विच आय थिंक मनात मनात येत राहतं.
नाही, खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे 4-5 वर्षानंतर मी जेव्हा ग्रॅज्युएट होईल त्याच्यानंतर काय ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध असतील आणि कोणते करिअर्स उपलब्ध असतील हे कोणाला सांगणं थोडस फार अवघड आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी हु वुड हॅव इमॅजिन की डिजिटल मार्केटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा करिअर काउन्सिलिंग सारखे क्षेत्र किंवा ऑफबीट करिअर्स एवढे निर्माण होतील आणि एवढा स्कोप होईल. तर पण एक आहे, मी सातत्याने सगळ्या मुलांना सांगत असतो की आपल्या ट्रान्सफरेबल स्किल्स पण पाहिजेत. होऊ शकतं की आपल्याला जी आवड आहे, जे करिअर आपल्याला करायचं ठरवलं आहे, तरी पण ज्या बेसिक आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारख्या लोकांनी ज्या स्किल्स दिल्या आहेत, प्रॉब्लेम सॉल्विंग असेल, क्रिएटिव्हिटी थिंकिंग असेल किंवा सायंटिफिक कॅबिलिटी असतील, या सगळ्या डेव्हलप करणं गरजेचं आहे. मग त्या बऱ्याचदा आपण म्हणजे कुठल्या तरी एका फॉर्मल एज्युकेशन मधनच मिळू शकतो असं नाही, त्या वेगवेगळ्या आपल्या संधीतनं पण मिळू शकतो. म्हणून माझ्या जे टिंकरिंग कॅपॅसिटी आहे 8वी 9वी 10वी मध्ये सगळं जे एक्सपोजर करायचं आहे ते मुलांनी केलं पाहिजे, आपले सगळ्या चान्सेस घेतल्या पाहिजेत आणि एक्सप्लोअर केलं पाहिजे. टिंकरिंग आपण ज्याला सायंटिफिक भाषेत म्हणतो, आणि मग कोडिंगचा विषय असेल. आणि आता तर असं आहे की म्हणजे तुम्ही म्हणाल सगळं आता मोबाईलचं पेनिट्रेशन एवढं आहे की टीचरला पण खूप प्रेशर आहे. एरवी टीचर रेकॉर्ड करून कधी शिकवत होतं असं त्यांना माहित नव्हतं, पण आता त्याचे हेडमास्टर पण त्याचं लेसन काय शिकवलं ते पुन्हा बघून जाऊन चेक करू शकतो आणि त्याचे वडील पण आई वडील पण बघू शकतो आणि विद्यार्थी पण बघू शकतो. म्हणजे असं जे सगळं कम्युनिटी प्रेशर त्याच्यावर आहे की मी जर व्यवस्थित शिकवलं तरच माझं रेकॉर्डिंग पॉप्युलर होणार आहे, तर ते सुद्धा खूप म्हणजे टीचर्सना पण खूप प्रेशर आहे. तर तशा परिस्थितीमध्ये आय थिंक चांगले टीचर्स ऍक्सेस अवेलेबल होईल या पेनिट्रेशनमुळे किंवा या डिसरप्शनमुळे असं पण मला वाटतं.
मगाशी जे म्हणाल की प्रत्येक कॉर्पोरेटमध्ये जाण्याच्या आधी 2 वर्ष लोकांनी टीचिंग केलं पाहिजे, मला ती कल्पना आवडली मला. पण आता जे लोक टीचिंगच्या क्षेत्रामध्ये आहेत, शिक्षणाच्या शिकवत आहेत, तुम्ही मग टीच द टीचर वगैरे असं असंही काही करता का की त्यांचं अपस्किलिंग करण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर टीचर्स पण टू कोप अप विथ दॅट?
नाही, अगदी. म्हणजे आमचे ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम्स आम्ही इंडस्ट्रीकडनंच ते करून घेतो जेणेकरून आपल्याला राईट ट्रेनर्स मिळतील आणि बेस्ट ऑफ बेस्ट कंटेंट कसं देता येईल. म्हणजे आता आम्ही उदाहरणार्थ आम्ही लिंक्डइन लर्निंग सगळ्या विद्यार्थ्यांना ऍक्सेस उपलब्ध करून देतो, कोर्सेराचा ऍक्सेस उपलब्ध करून देतो, म्हणजे सो दॅट दे गेट द बेस्ट ऑफ वर्ल्ड कंटेंट अवेलेबल टू दॅम. अँड देन वी हॅव अडॉप्टेड टीचिंग युझिंग दॅट कंटेंट, म्हणजे जेणेकरून त्यांना स्टँडर्डायझेशन आणि म्हणजे शेवटी त्या ग्लोबल कंपन्यांमध्ये काम त्यांना मिळणार आहे ते त्यांना आत्तापासून आत्मसात करणं गरजेचं आहे. सो माझा अगदी 9वीचा स्टुडंट कोर्सेराचं सर्टिफिकेट घेऊन काम करतोय सध्या किंवा कोडिंगचे स्किल शिकतोय, एका 9वीची स्टुडंट आहे ती शिकते, असं असं सगळं आम्ही पेनिट्रेट केलेलं आहे. त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप्स करून 1:20 असं मेंटरिंग पण आम्ही केलेलं आहे की व्हॉलंटियर्स असतात कंपनींचे की ते त्या मुलांना गाईड करतील की पुढे त्यांचं करिअर ग्रोथ कसं असेल. असे एक छोटे छोटे इनोव्हेशन केलेले आहेत जेणेकरून ग्रासरूटवर आपल्याला त्याचा हेल्प होते.
म्हणजे तुला हे मेंटर्स इंडस्ट्रीमधून मिळतात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी?
हो, एक अजून एक सीएसआरचा फायदा असा आहे की एम्प्लॉई व्हॉलंटिअरिंग हे एक कन्सिडर केलं जातं एक व्हेरी इम्पॉर्टंट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, आणि त्यानुसार आमचे सगळे जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे पार्टनर्स असतात ते आम्हाला अगदी मँडेटरीज करतात की कंपनीज मधले व्हॉलंटियर्स चांगले एंगेज झाले पाहिजेत. त्यासाठी मग आम्ही हे सगळे प्रोग्राम्स तयार करतो आणि आम्हाला पण एक जाणीव होते की मुलांना आणि मुलींना एक रोल मॉडेल दाखवता येतो की तुमच्यासारखा शिकलेला, तुमच्यासारखाच एक तुमच्यामधलाच एक जाऊन एका मोठ्या कंपनीत अधिकारी झालाय, आता त्याचा पगार अगदी मोठा पगार आहे, तो पगार पण आम्ही त्यांना सांगतो, जेणेकरून ते अट्रॅक्ट होतात त्या मुलांकडे आणि व्हॉलंटियर्सकडे आणि मग त्यांचे प्रश्न त्यांना चांगले हाताळले जातात.
बरोबर आहे, म्हणजे त्यांना डायरेक्ट इंटरॅक्शन करता आलं अशा लोकांशी, तर रोल मॉडेल्सशी त्यांच्या, तर त्यांना डायरेक्ट प्रेरणा तिथून लगेच मिळते.
हो, आय थिंक क्रिटिकल आहे. आणि म्हणजे नॅशनल डिफेन्स सर्व्हिस सारखं आपण नॅशनल टीचर सर्व्हिस असं काहीतरी क्रिएट करू शकलो तर दॅट विल बी रिअली हेल्पफुल. आणि असं मी एक रिकमेंडेशन पण दिलंय, होपफुली काहीतरी त्याच्यावर काम होत असेल आणि लवकरच असं काहीतरी होईल.
म्हणजे मला गोइंग बॅक टू केतन आणि त्याचा आतापर्यंत प्रवास, याच्यात म्हणजे केतन अशोका फेलो आहे, केतनला पावटे फेलोशिप मिळाली ज्याच्या थ्रू तो केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत रिसर्च फेलोशिप करतोय. केतन, तू माझ्या मते स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत एक केलेलं आहे, तू डॉक्टरेट करतोयस, तू बरंच काही काही करतोस, तू आता तू आणि तू जगभर फिरलेला आहेस, कित्येक तुझ्या इंडस्ट्रीशी आणि रिसर्च आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल ऑन्टरप्रिनरशिप या फील्डमध्ये तुझा बराच वावर आहे, तर तुला यातनं प्रेरणादायी काय काय सापडलं जे तू तुला आजच्या तुझ्या कामात तू उपयोग करून घेतोयस, आणि तुला म्हणजे तू तुझं उदाहरण घेऊन अजून केतन कसे तयार होतील उद्या, याच्यासाठी तुला काय करायला आवडेल?
आणि खूप चांगला प्रश्न आहे आणि खरंच खूप गरज आहे सामाजिक उद्योजकांची आणि सोशल ऑन्टरप्रिनरशिपची. आणि खरं म्हणजे आपल्याकडे ट्रेडिशनली असं म्हणायचं म्हणतात की लष्कराच्या भाकऱ्या कशाला भाजायच्या, आपल्या आपली गरज झालेली आहे, आता आपण दुसऱ्यांसाठी कशाला करायचं, आपण आपलं आपलं बघून चांगलं सेटल होऊन करिअर केलं पाहिजे. पण थोडस अवघड आहे खास करून आपल्या भारत देशामध्ये, कारण की इथे बी कॉप्स किंवा सोशल ऑर्गनायझेशन माझ्या वेळेस तरी तसं काही सेक्टर उपलब्ध नव्हतं, पण आता सोशल स्टॉक एक्सचेंज आणि अशा CSR हे सगळं नवीन इकोसिस्टम आल्यामुळे बरीचशी फिलॉन्थ्रॉफिक फंडिंग आणि फिलॉन्थ्रॉफिक सपोर्ट आलाय. आणि मी नेहमी म्हणत असतो की सगळ्यात मोस्ट कॉम्प्लेक्स चॅलेंजेस आपण एनजीओना सामाजिक संस्थेंना सॉल्व्ह करायला सांगतो आणि तिथे टॅलेंट कुठे आहे आणि तो टॅलेंट यायला हवा. कारण की इफ यू वॉन्ट टू सॉल्व्ह द मोस्ट कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम विच अदर ट्रेडिशनल बिझनेस इज नॉट एबल टू सॉल्व. सो आय थिंक ड्युरिंग माय जर्नी व्हॉट आय लर्न्ड अँड व्हॉट आय रिअली अडमायर्ड वॉज द सपोर्ट आय गॉट फ्रॉम द टॉप लिडरशिप्स ऑफ द व्हेरियस कंपनीज. मी जेवढ्या पण CEOना किंवा मॅनेजिंग डिरेक्टर्सना CSR लिडर्स किंवा कॉर्पोरेट लिडर्सना भेटलो त्यांच्यामध्ये मी जे करतोय त्यासाठी एक कौतुकाचं स्पिरिट होतं. आणि जरी त्यांनी मला आर्थिक मदत करू शकले नाही किंवा मला सपोर्ट देऊ शकले नाही, तरी तू जे करतोयस ते चांगलं करतोयस आणि तू खरोखरच काहीतरी चांगलं करण्यासाठी काम करतोय हे त्याच्यामध्ये अगदी प्रेरणादायक होतं माझ्यासाठी. आणि बऱ्याच कंपन्यांचे CEOs नंतर माझ्याशी स्वतः इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये जोडल्या गेले. काही ग्लोबल CEOs ज्यांची माझी कधी ओळख नव्हती पण त्यांची भाषा वेगळी, माझी सगळी म्हणजे पूर्ण कल्चरल डिफरन्स, पण दे गॉट विथ वेल जेल्ड विथ मी अँड दे स्टार्टेड सपोर्टिंग विथ मी. वन सच एक्झाम्पल मला तुम्हाला द्यायला आवडेल की माझ्या अशोकाच्या मेंटर होत्या मार्टिना मर्स, ज्या ग्लोबल CEO आहेत थिसन क्रुपशान, ही वन ऑफ द लिडिंग CEOs, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी अगदी मला सगळे नेटवर्क्स इंट्रोडक्शन्स दिले, कनेक्ट दिले. माझे केम्ब्रिजचे प्रोफेसर जयदीप प्रभू, जे फ्रुगल इनोव्हेशन पुस्तकाचे ऑथर आणि जुगाड इनोव्हेशन बुकचे ऑथर, त्यांनी मला अगदी वॉर्मली वेलकम करून सगळ्या टॉप CSR आणि फिलॉन्थ्रॉफिक कॅपिटलशी बोलण्याची संधी दिली, नेटवर्क दिलं मला, लंडनमध्ये अगदी ट्रेनमधनं घेऊन CMI मध्ये घेऊन सगळ्यांशी परिचय करून दिला. असं सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात घडत गेल्या, त्या खूप चांगल्या होत्या आणि प्रेरणादायक होत्या. मग वेगवेगळ्या स्टेट्सचे मुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, स्किल मंत्री असतील, त्यांना पण भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी पण सगळं ऐकून घेतलं, कारण की तुमचा ऑरा आणि पर्सन ऑफ आय तेवढा होऊन जातो तुम्ही कॉर्पोरेट बरोबर काम करत असता. पण ह्याला एक थोडासा खूप वेळ लागतो, तो पेशन्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. फायनान्शियल स्टेबिलिटी सोशल ऑन्टरप्रिनरला मिळणं थोडस अवघड असतं, कारण की नॅचरल बिझनेस मॉडेल नसतो त्याच्यामध्ये सुरुवातीला. आणि सॅलरीज आणि तुमचं स्वतःच व्हॉट यू कॉल एज्युकेशन हे पण ते करत करत तुम्हाला ते करायचं असतं. तो सगळा बॅलन्स करणं महत्वाचं असतं. आणि फॅमिली पण तेवढीच सपोर्टिव्ह पाहिजे, तुमचं लग्न पण तसंच चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या चॅलेंजेस मध्ये तो असतो. थोडस लकी असावं लागतं, पण होऊन जात.
म्हणजे 1% लक 99% पर्स्पिरेशन इज व्हॉट गेट्स यू देअर, राईट. तर तू आता म्हणजे देशोदेशीच्या लोकांसोबत काम केलंस, आणि म्हणजे जे अडचणी असतात शिक्षण न मिळण्यासाठी, म्हणजे त्यात एक गरिबी जी आहे ती जगभरात सारखीच आहे मोर ऑर लेस. पण आणि त्याच्यामुळे त्यातून बाहेर निघण्यासाठी जी धडपड आहे ती पण काइंड ऑफ युनिव्हर्सल इमोशन आहे ते. तर तुला तरी पण जेव्हा तू वेगवेगळ्या देशातल्या लोकांसोबत काम करतो, मुलांसोबत काम करतो, तुला काही मग भारतातल्या मुलांचं आणि त्यांचं काही फरक जाणवतो का?
नाही, भरपूर फरक जाणवतो इन टर्म्स ऑफ काय म्हणतात त्याला कल्चरल, पण इन टर्म्स ऑफ त्यांचे जे चॅलेंजेस आहेत ते जर आपण थोडेसे डिकोड केले तर अगदी सारखेच आहेत. एम्प्लॉयमेंट सायकल, स्किल डेव्हलपमेंट, लीडरशिप स्किल्स, कम्युनिकेशन, याच सगळ्या चॅलेंजेसमध्ये ते आहेत. थोडेसे नाव वेगळेवेगळे असतात कधी कधी, थोडेसे कल्चरल बॅरियर्स असू शकतात वेगळेवेगळे, पण ओव्हरऑल सायकल जी युथची आहे ती तीच आहे. स्वतःच्या पायावर उभं राहणं, यू कनेक्टिंग टू द वर्क. आणि आम्ही एक प्रोग्राम करतो एका मोठ्या बँकेबरोबर ज्याचं नाव फ्युचर मेकर्स आहे, तो 116 देशांमध्ये ते करतात. आणि सगळ्या 116 देशांमध्ये ह्याच चॅलेंजेसवर हा आधारित प्रोग्राम आहे. एका अजून एका कंपनीबरोबर करतो, त्यांचा ग्लोबल प्रोग्राम कनेक्ट टू वर्क आहे. मुलांना हाऊ टू कनेक्ट विथ ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे एकंदरीत अभ्यास करायला गेलं तर सगळ्यांचे चॅलेंजेस सारखेच आहेत. थोडे बहुत इम्प्लिमेंटेशन स्ट्रॅटेजीज वेगळ्या आहेत, किंवा जो तुमच्याकडे प्रॉब्लेम असू शकतो इंटरनेट ऍक्सेसचा त्यांच्याकडे नसेल, पण मग ऑपॉर्च्युनिटीज आणि वेजेसचा चॅलेंज असू शकतो. असं सगळं ते गणित आहे. पण एक मला जाणवलं, युथ हॅज इमेन्स पोटेन्शियल. त्यांना प्लॅटफॉर्म देण्याची गरज आहे. जिथे जिथे ज्या देशात डेमोग्राफिक डिव्हिडंट जरा जास्त आहे तिथे ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत. जिथे युथच नाहीत आणि एज पॉप्युलेशन आहे, पण त्यांना युथची गरज आहे जपान सारख्या कंट्रीज मध्ये, मग तिथे अगदी एक्सपोर्ट पोटेन्शियलची पण खूप गरज आहे. युथ इथनं जाऊन जपानमध्ये ट्रेनिंग घ्यायला पाहिजे आणि त्यांना मग ते स्किल मॅनपॉवर उपलब्ध पाहिजे. त्या केसमध्ये जॅपनीज लँग्वेज त्यांना शिकवली पाहिजे. असं सगळं ते सायकल आहे.
तर तू सॉफ्ट स्किल्स बद्दल बोलला होतास, ट्रान्सफरेबल स्किल्स बद्दल बोलला होतास, मग त्यात जे आहे लीडरशिप आहे किंवा मॅनेजमेंट आहे, ह्युमन अँगल आहे, तर याच्यासाठी तुम्ही कसं मुलांना तयार करता?
सो बेसिकली चॅलेंज असं आहे की युथना आम्ही केस स्टोरीज देतो आणि त्याप्रमाणे त्यांना बोलण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देतो. असे काही इनोव्हेटिव्ह मॉडेल्स ज्याच्यातनं त्यांना फिजिकली व्हॉट यू से लर्न बाय अर्न किंवा अर्न अँड लर्न असे जे प्रोग्राम्स आहेत ते करवतो, जेणेकरून त्यांना स्वतःचं फायनान्शियल मॅनेजमेंट, लीडरशिप आणि ऑन्टरप्रिनरशिप ह्या तिन्ही गोष्टी कळायला पाहिजेत. असे आम्ही एक्झाम्पल्स देऊन त्यांना करून घेतो. लाईव्ह स्टोरीज आणि लाईव्ह प्रॉब्लेम स्टिम्युलेशन याच्यातनं पण आम्ही बरंचसं त्यांना हॅकथॉन सारख्या कन्सेप्ट करून पण करायला देतो. बऱ्याचशा इंडस्ट्रीज त्यांचे लाईव्ह प्रॉब्लेम्स त्यांना शेअर करतात, त्यांना अगदी प्रेझेंटेशन सीओज पर्यंत द्यायचं असतं. अशा कॉम्पिटिशन पण आम्ही होल्ड करतो, जेणेकरून ती लीडरशिप डेव्हलप करतो. आम्ही फेलोशिप प्रोग्राम्स रन करतो. आता आम्ही अटल आणि कलाम फेलोशिप असं रन करतो, ज्यामध्ये सोशल सेक्टरसाठी 6 महिने ते 1 वर्ष तो मुलगा आमच्या बरोबर पूर्ण डेडिकेटेडली हे सगळं काम करतो. मुलांना मोबिलाइज करणं, ट्रेनिंग करून घेणं, त्यांना ऑपॉर्च्युनिटीज देणं, म्हणजे त्याला पण एक एम्पथी फील होते की मी ज्या भागातनं आलेलो आहे किंवा मला जे स्किल्स नाही मिळाले ते हे देत आहेत. माझ्या सगळ्या ज्युनियर्स लोकांना, तर तो पण ते काम करायला लागतो. तर असं आम्ही सगळं करतो.
एक प्रश्न असा आहे की आता जस मला काही दिवसापूर्वी ना मी एक मी अधिक कदम जे बॉर्डरलेस फाउंडेशन चालवतात त्यांच्याशी बोलत होतो आणि त्यांच्याकडे मी बॉर्डरलेस फाउंडेशनच्या मधून जम्मू काश्मीर मधल्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करतात तिकडे. आय थिंक काहीशे मुली त्या हॉस्टेलमध्ये राहतात आणि मग त्यांचं शिक्षण आणि त्यांना अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून देणे हे हा त्यांचा उद्देश आहे. मग अशा मुलांच्या बरोबर वगैरे पण तुम्ही काम करता का फिल्म फील्डच्या थ्रू की जिथे रिमोट ह्याच्यामध्ये आहात की आहेत किंवा कॉन्फ्लिक्टेड झोन मध्ये आहेत किंवा आता तसंही ऑनलाईन एज्युकेशनच आहे तर त्यामध्ये तुम्ही एज्युकेशन तुम्ही काश्मीर मधून द्या किंवा पुण्यामधून द्या, इट डझंट मेक अ डिफरन्स. पण अशा ह्याच्यामध्ये पण तुम्ही काम करता का अशा सेक्टरमध्ये वगैरे?
हो अगदी. म्हणजे मी काही एक्झाम्पल्स देईल तर तुम्हाला लक्षात येईल. मी जवानांच्या मुलांसोबत काम करतोय. जम्मू काश्मीर मध्ये आम्ही काम करतोय. अगदी 68,000 जवानांच्या मुलांसोबत आम्ही काम करतोय, त्यांच्या फॅमिलीज बरोबर काम करतोय. त्याच्यानंतर आम्ही एक मोठ्या पब्लिक सेक्टर कंपनीकडनं वुमन ऑन्टरप्रिनरशिप विलेजेस मध्ये महिलांबरोबर, मॅरिड महिलांबरोबर, ज्या की रिटेलचं आमच्याकडनं स्किल डेव्हलपमेंट घेऊन वुमन ऑन्टरप्रिनर्स होत आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय. वुमन आर्टिस्टन्स बरोबर आम्ही काम करतोय, ज्यांना डिजिटल सगळं शिकवायचं आणि त्यांचा बिझनेस ऑनलाईन घेऊन जायचा, अशा क्षेत्रामध्ये पण आम्ही काम करतोय. त्याच्यानंतर अगदी पोलिसांच्या मुलांसोबत, मग मेकॅनिक्सचे मुलं, टू व्हीलर मेकॅनिक्स आणि टू व्हीलर मेकॅनिक्स फ्रॅटर्निटी बरोबर आम्ही काम करतोय, त्यांचं अपस्किलिंग करतोय सो दॅट दे कॅन बिकम डिजिटली लिटरेट. आणि मग आता सगळे इलेक्ट्रिक व्हेकल्स वगैरे येतील तर त्यांचं अपस्किलिंग ट्रेनिंग आम्ही करतोय. तर अशा व्हेरीड पॉप्युलेशन बरोबर आम्ही काम करतोय, जेणेकरून समाजातला जो आपण दुर्लक्षित घटक म्हणतो, डिसएडव्हान्टेज, त्यांच्यासोबत काम करण्याची ही सामाजिक सीएसआर मधनं आम्हाला संधी मिळते.
खूप सुरेख. इनफॅक्ट आम्ही पण याच्यामध्ये असं दिसतंय आम्हाला की आम्ही याच या पॉडकास्टच्या माध्यमातून म्हणा किंवा अवांतर मध्ये या क्षेत्रामधल्या बऱ्याच लोकांशी आमची पण चर्चा होईल असं दिसतंय. पण आय थिंक हे खूपच इन्स्पायरिंग आहे आणि आय थिंक तुम्ही सगळेच एकमेकाला इन सम हाऊ हा जो काय म्हणायचा एकाच पझलचे वेगळे वेगळे पीसेस आहेत की जे एकत्र येऊन आता हे सगळे पिक्चर पूर्ण करतात. व्हेरी इंटरेस्टिंग. बॅक टू यू सागर.
नाही म्हणजे मी हेच म्हणत होतो की मागच्या दशकात डेव्हलप केलेला सिलॅबस ह्या दशकात शिकून पुढच्या दशकात वापरायचं तोपर्यंत तो खूप जुना झालेला असतो. तर तो शिळा झालेला सिलॅबस पोटापाण्याला किती कामी पडतो माहित नाही. किंवा काही गोष्टी बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून आपण शिकत राहतो ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत, पण प्रत्यक्ष व्यवसायात पोटापाण्याच्या उद्योगात त्याचा उपयोग होईलच असं नाही. तर तिथे जे आजच्या इंडस्ट्रीला काय लागतं हे कळून त्याच्यासाठी तयार करणारे केतन आणि त्याच्या फ्युएल सारख्या संस्था ज्या आहेत त्या म्हणजे अगदी चाकोरी बाहेर जाऊन खूप मोठं काम करतात. आणि जी आपल्या शिक्षण पद्धतीची जी काही उणीव असेल ती भरून काढण्याचा त्यांचा पूर्ण प्रयत्न आहे. नुसतं ते त्या उणीवा भरून का म्हणजे ट्रेनिंग देऊनच नाही पण त्यांना रोल मॉडेल देऊन इंडस्ट्रीशी जोडून त्यांना रोजगाराची हमी मिळू शकेल इतपत त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणे हा फार मोठा पल्ला केतन आणि फ्युएलनी गाठलेला असं मला वाटतं. तर केतन म्हणजे आता ह्या गप्पा संपू नये असंच वाटतं पण मला माहिती आहे उशीर झालेला तुझ्याकडे त्याच्यामुळे तुला अजून फार ताणत नाही आज. पण तू आमच्या सोबत येऊन गप्पा मारल्यास, तुझ्या कामाबद्दल माहिती दिली आणि आम्हाला म्हणजे मला जेवढं माहिती होतं त्याच्यापेक्षा अजून खूप जास्ती माहिती झालंय एवढं नक्की आहे. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. फ्युएल असंच वृद्धिंगत होत राहो आणि लोकांपर्यंत पोहोचत राहो आणि त्यांच्या जीवनात तू अगदी उजाळून टाको ही मी मनोकामना करतो. धन्यवाद.
थँक्यू. मला पण खूप आवडलं तुमच्या दोघांसोबत गप्पा करताना, आणि जे सगळेजण ऐकत असतील त्यांनाही वाटत असेल तर त्यांनी नक्की आय लुक फॉरवर्ड टू कनेक्ट विथ ऑल ऑफ यू. माझ्या संस्थेचं नाव फ्युएल आहे आणि वेबसाईट fuelfornation.com असं आहे. तर आय लुक फॉरवर्ड कनेक्टिंग विथ ऑल ऑफ यू. थँक्यू.
थँक्यू व्हेरी मच केतन. बाय बाय.
तर हा होता आजचा भाग. आशा करतो की तुम्हाला सर्वांना आवडला असेल. आमच्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा यामधून काही नवीन मुद्दे, काही जुन्या मुद्द्यांच्या नव्या बाजू, नवीन माहिती काढावी असेल. तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच. त्यासाठी @मेतकूट पॉडकास्टवर तुम्ही आम्हाला लिहू शकता, कॉमेंट करू शकता किंवा थेट आम्हाला सांगू शकता. आणि हो, मेतकूट पॉडकास्टच्या चॅनलला स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट किंवा यूट्यूब यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होईल. पुढच्या वेळी नवा भाग, नवा विषय घेऊन आम्ही लवकरच प्रकट होऊ. तोपर्यंत काळजी घेणे, जीवा जपणे, कळावे, लोभ असावा. आलोच.